काराच्या बाटान दुदके काती घेवन आतान माडार सोडटा नेटान हो धंदो करून लज दिसता म्हणटा आमचो सांतान आतांच्या भुरग्यांक माड नाका गर्लफ्रेंड जाय आतान माड काडटना आदली आमची चूल पदां म्हणटा माडार सोडलो जो वारें लागतो जो पायण्यान हांव धरता आनी काश्टी मारून माड काडटालो सारकें तें सांगता आतां बायलो नोदर मात्ता म्हणून कालसांव हांव घालता आय सुरेन नामण बोलना रे बाबा बेस्ताक सोरपो तेल रांदूच रुच येता सान्नाची तेन्ना सुरू हो रंग गोळटी चिडवां बायलांची सुर घालून नांव कडक फेणी काडटा माडांची ती फेणी पियेतूच बायल कुशीक न्ही दोंग दिना रातची आदली फेणी गोंयची राणी मेवना दुखनानी देखून आतां विस्कीत येता कसोन बारांनी गोंयचे फेणयेची लांब लांब आसा काणी ही फेणी आतां जाल्या सारकी नव साकर पाणी आदले पदेर सूर घालून पाव आतांचे पदेर सूर घालिना रे सुदां माड खातल्ले आनी बिल्डींग आमार पोजेर सूर घालून ते रुचीक पांव कोरी आतांचे पांव एकूच घाल दाखटी पाणी पुरी शेजारचो पोदेर बायलेच्यो मोस्कोऱ्यो कोरी बायलेन काती दाखय तुज पावल रत्नागिरी वेनेर आमी हुशार जायती ओज्या पांकोत्ता लांब लांब माडांचेर चुट्टो देव आमकां राखता वर्च्या आदी सांगात फोंडांक सोर पडलोक मेवता आमी स्वर्गार नदर मारून देवाक गुणमणी म्हणटा स्वर्गार नदर मारून देवाक गुणमणी म्हणटा